होशे अध्याय एक. होशे जो वेरीचा मुलगा यास परमेश्वराचा संदेश मिळाला. त्यावेळी उजा, युथाम, आहाज आणि हिजक्या हे यहुदाचे राजे होते आणि इस्रायलमध्ये युवासाचा मुलगा यराबाम राज्य करत होता. हा परमेश्वराचा होशेला आलेला पहिला संदेश होता. तो होशेला म्हणाला, जा एका वेशेसोबत लग्न कर व जी मुले होतील ती तिच्या जारकर्माचे परिणाम असतील, कारण परमेश्वराचा त्याग करणे हे जारकर्म हा देश करीत आहे. म्हणून होशेने दिबलायमाची मुलगी गोमर हिच्याशी लग्न केले. ती गरोदर राहिली व तिला मुलगा झाला. परमेश्वर होशेला म्हणाला, त्याचे नाव इस्रायल ठेव, कारण काही वेळेनंतर मी येहूच्या घराण्याला त्यांनी इस्रायल येथे केलेल्या रक्तपातामुळे शिक्षा करणार आहे व इस्रायल घराण्याच्या राजाचा शेवट करणार आहे. त्या दिवशी मी इस्रायलच्या दरीत इस्रायलचे धनुष्य मोडेन. गोमर पुन्हा गरोदर झाली आणि तिला मुलगी झाली. तेव्हा परमेश्वर होशेला म्हणाला, हिचे नाव लोरुहामा ठेव, कारण यापुढे मी इस्रायल राष्ट्रावर दया करणार नाही व त्या क्षमा करणार नाही. तरी मी यहुदाच्या घराण्यावर दया करीन. मी परमेश्वर त्यांना धनुष्य, तलवार, लढाई किंवा घोडेस्वार यांच्या बळाने नाही तर त्यांना सोबळाने सोडवेन. मग लोहरोमाचे दूध तुटल्यावर गोमर गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. मग परमेश्वर म्हणाला, त्याचे नाव लोअम्मी ठेव, कारण तुम्ही माझे लोक नाही आणि मी तुमचा देव नाही. जरी इस्रायलच्या लोकांची संख्या समुद्राच्या वाळूकणासारखी असेल जी मोजता येत नाही, हे असे घडेल की जेथे तुम्ही माझे लोक नव्हते तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र असे म्हणतील. यहुदाचे लोक व इस्रायलाचे लोक एकत्र येऊन आपणावर एक पुढारी नेमतील व त्या देशातून निघून येतील. तेव्हा इस्रायलचा दिवस महान होईल.